नमस्कार मित्रांनो, मोबाईलनीकरता मी योगेश आणि आज छत्रपती शिवाजी महाराज व हिंदवी स्वराज सोबतच मराठा साम्राज्याचे गौरव छत्रपती शिवाजी महाराजची आज 19 फरवरी 1630 मध्ये जन्म झालेला आहे. पश्चिम भारतातील मराठा साम्राज्याची स्थापना करणारे आणि शिवाजी लहानपणापासून हुशार होते. लहानपणापासूनही ते कुशल आणि शूरवीर होते. त्यांनी गुरु रामदास आणि आई जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखालीच हिंदवी स्वराजची स्थापना केली आणि मुघलाविरुद्ध लढत राहिले. आज संपूर्ण देशात छत्रपती शिवाजी महाराजांची 394वी जयंती मानवत आहे. आज आमच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजची जयंतीवर प्रतिक्रिया देण्यासाठी डॉक्टर हनुमंत पाठक सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल आणि करता आपलं हार्दिक स्वागत आहे. सर,
धन्यवाद. धन्यवाद. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना या शिवजयंतीच्या खूप खूप शिवमय शुभेच्छा देतो मी.
जी सर.
आणि आपण आपल्या प्रस्ताविकेमध्ये जे बोलला आहात की स्वामी रामदास आणि जिजाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व घडलं, निर्माण झालं, पण त्यातलं अर्ध सत्य हे आहे की शिवाजी महाराजांचं नेतृत्व खऱ्या अर्थानं जिजाऊ मा जिजाऊ आणि त्यांचे गुरु महाराज तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादानं निर्माण झालेलं आणि तयार झालेलं असं नेतृत्व होत.
जी सर.
छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष विचाराचे, समतेचे आणि सर्वजण समाजातील सर्व जनतेचं भलं झालं पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे, सर्वांना संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सातत्यानं कार्य करणारे असे राजे होते. खऱ्या अर्थानं मानवी मूल्य जोपासणारा हा एक तत्वज्ञ राजा होता असं मी म्हणेल. आणि आज आपण त्यांच्या कर्तृत्व आणि नेतृत्व आज त्यांच्या खरं खूप मोठी गरज आहे. ज्या पद्धतीनं आजचं राजकारण आपण पाहतोय हे छत्रपतींच्या विचारांवर चालणारं राजकारण नाहीये. फक्त त्यांच्या नावाचा आधार घेऊन लोकांना, जनतेला फसवणं अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे. आणि जर हा महाराष्ट्र आणि भारत खऱ्या अर्थानं विकासाच्या आणि समतेच्या मार्गावर जायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या पद्धतीनं राज्यकारभार केला, ज्या लोकशाही मार्गानं सर्वांना सोबत घेऊन राजकारण केलं, हा त्या पद्धतीनं आजच्या राज्यकर्त्यांनी राजकारण करणं गरजेचं आहे असं.
तर शिवाजी महाराजांचा जो समाजवाद आणि त्यांची जी परिस्थिती कडून ते लढले आणि वर्तमान परिवेश मध्ये समाजवाद आणि राजनीतिक घटनाक्रम कसे पाहतो सर?
खर तर त्या काळची परिस्थिती आपण जर पाहिली आपण तर ज्या अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या दूर दृष्टीनं गड किल्ल्यांची, आपल्या सैनिकांची ज्या पद्धतीनं निर्मिती केली ती पाहता आपण असं म्हणू शकतो की ते खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी लोकशाही व्यवस्थेतला तो राजा होता. खरं तर राजा होते अशा पद्धतीनं आपण त्यांच्याकडे आपण पाहू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या सर्व राज्य कारभारांमध्ये मानवी मूल्यांना म्हणजे समाजातील तळागाळातील कोणत्याही व्यक्तीला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी स्त्रियांना जो सन्मान दिला, त्यांचे हक्क अधिकारांबद्दल ते बोलले ते पाहता आजही ते किती सुसंगत आहे आणि किती गरजेचं आहे असं आपल्याला दिसून येतं.
जी सर. तर आजच्या तरुण मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचे कसे पाहतात आणि त्याला कसं कळन का शिवाजी महाराजांचे जो राष्ट्रवाद होता त्याचा जो समाजवाद होता तो कसा आहे आणि वर्तमान परिस्थितीत जे आजचे जे तरुण मुलं आहेत त्याला कसं कळावं?
खरं तर आजच्या तरुण मुलांना मी असं सांगेल, तरुण सर्व मुला मुलींना की आपला जो एक समृद्ध लोकशाही पद्धतीचा धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा जो वारसा आहे तो त्यांनी खूप समजून घेतला पाहिजे व्यवस्थित. आणि हा वारसा समजला तरच आपला खऱ्या अर्थानं आरसा दिसेल जो समतेचा आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो राष्ट्रवाद लोकशाहीमय समतेचा धर्मनिरपेक्ष स्वरूपाचा सर्वांना सामावून घेणारा जो राष्ट्रवाद छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वीकारला, निर्माण केला, त्याचे संस्कार करण्याचा प्रयत्न केला, त्या राष्ट्रवादाची सर्वांना सामावून घेणाऱ्या, सर्वांवरती प्रेम करणारा असा राष्ट्रवाद आज निर्माण होणं आणि आजच्या तरुणांनी तो राष्ट्रवाद समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जर हे समजून घेतलं तरच या देशाला भविष्य आहे. अन्यथा आज आपण जे पाहतोय की ज्या पद्धतीनं राजकारण फोडाफोडीचं, पक्षपळवापळवीचं, कसलीही नीतिमत्ता नसलेलं, नैतिकता नसलेलं असं जे राजकारण होत आहे त्या अनितिमान अनैतिकतेच्या राजकारणाला हे तरुण बळी पडतील. त्यामुळं ह्या आजच्या तरुण तरुणींनी आपला हा लोकशाही मार्गाचा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकशाही मार्गाचा समतेचा सर्वांना सामावून घेणारा सर्वांवरती प्रेम करणारा जो राष्ट्रवाद शिकवला त्या राष्ट्रवादाची आज खूप मोठी गरज आहे. आणि या सगळ्या तरुण तरुणींनी तो राष्ट्रवाद समजून घेतला तर खूप चांगलं होईल देशाच्या दृष्टीनं, राज्याच्या दृष्टीनं सर्वांच्या आणि ह्या सर्व येणाऱ्या पिढीच्या दृष्टीनं हे खूप चांगलं होईल असं मला वाटतं.
जी सर. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो गुरिल्ला युद्ध पद्धती होती ते किती जिवंतपणे आताही भारतीय सेवेला सेनेला किती योग्य रूपाने पाहतात आणि ते आज भी त्याच्या प्रॅक्टिकल रूपानं अभ्यास करून आपल्या कार्यशैलीत परिपूर्ण रूपानं उतरून राहिलेली आहे. आणि एका रूपानं आपण म्हणू शकतो का गोरिल्ला युद्ध पद्धतीचे जनक शिवाजी
होते
योग्य आहे सर. आणि
म्हणजे युद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध काय म्हणजे ते आपण ते त्यांच्यासाठी तो छंद नव्हता. तो म्हणजे तिथली ती त्या परिस्थितीनुसार त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या सगळ्या लढाया युद्ध केले त्याच्या मागे अनेक त्यांचा तो किती मोठा विचार होता. म्हणजे त्यामध्ये फक्त लढायचे म्हणजे फक्त रणभूमीवर जाऊन हे करायचे असं नव्हतं ते. तर म्हणजे त्यांचा खूप मोठा विचार असायचा. म्हणजे त्यामध्ये मॅनेजमेंट होतं, सायकोलॉजी होती, सायकोलॉजिकल अप्रोच होता, त्यांचा हिस्टॉरिकल अप्रोच होता, इकॉनॉमिकल अप्रोच होता. ह्या सगळ्या अप्रोच म्हणजे आजच्या आधुनिक पद्धतीने आपण ज्याला विश्लेषण म्हणतो त्या सगळ्या गोष्टींचा सर्वांगीण विचार करून ते युद्ध करायचे. आणि तो सर्वांगीण विचार असायचा म्हणून म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी बहुतांशी लढाया त्यांनी जिंकल्या. कुठे माघार घ्यायची, कुठे आपण पुढे गेलं पाहिजे, आणि माघार घेणं काही ठिकाणी माघार घेणं हे त्या एकंदरीत त्या स्ट्रॅटेजीचा भाग असतो तो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ते केलं आणि म्हणूनच ते अनेक लढाया, अनेक असे कठीण प्रसंग, अगदी जीवावर आलेले प्रसंगांतून सुद्धा ते सही सलामत पुढे आले आणि आपली सेवा इथल्या जनतेसाठी त्यांनी दिली. आणि आपण जे म्हटलं की गोरिल्ला युद्ध, आणि खऱ्या अर्थानं ह्या जे गोरिल्ला युद्ध होतं त्याचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांनी त्या दऱ्याखोऱ्यामध्ये राहून जंगलांमध्ये राहून गड किल्ल्यांवरती राहून ह्या लढाया जिंकल्या. कारण सैनिक किती अतिशय तुटपुंजी कमी संख्या असताना सुद्धा अनेक लढाया त्यांनी जिंकलेल्या आहेत. याचं कारणच आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा ते अतिशय समग्रपणे अतिशय व्यापकपणे विचार करूनच ते युद्धाला जायचे, लढाया करायचे.
जी सर, तर हे होते डॉक्टर हनुमान पाठे सर, त्यांनी मोबाईल वाणीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि त्यानिमित्त वर्तमान परिवेश मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रवाद आणि समाजवाद सोबतच त्यांची युद्ध पद्धती कितीशय अतिशय महत्वाची होती ह्या विषयावर आपली ज्या आपली विचार मोबाईल वाणी सोबत सोपवले सर. मोबाईल वाणी समय दिला तुम्ही ना, त्याबद्दल लगेच आभार सर.
धन्यवाद.
मोबाईल वाणी करता मी योगेश, धन्यवाद.